नमस्कार, मी राजेश इंडिया एक ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
आम्हाला कस्टमर केअर सोबत बोलायचे आहे.
मला समजते तुम्हाला इंडिया एक ATM बद्दल काही मदत हवी आहे. मी तुमची
हो,
मदत करू.
माझे ऐका तुम्ही, माझे पैसे मीने UPI थ्रू काढले. ATM मध्ये जो ऑप्शन असतो UPI, त्या थ्रू काढले, पण माझे पैसे आले नाही, निघाले नाही ATM मधनं.
मला समजत नाही, हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. तुम्ही UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता आणि पैसे तुमच्या खात्यातून वजा झाले आहेत, पण तुम्हाला रोख मिळालेली नाही. हे बरोबर
हो
आहे का?
हाँ, बरोबर आहे.
कृपया मला तुमची व्यवहार तारीख सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेल.
बावीस दोन 2026.
कृपया मला तुमचा ATM ID सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेल.
ओहो,
ATM ID म्हणजे 6 अंकांचा नंबर जो ATM मशीनवर दिसतो. कृपया तो सांगा.
म्हणजे मी ATM मशीनच्या बाहेर येऊन गेलो आहे सर. दुसरे डिटेल्स वगैरे देऊ का, ATM नंबर वगैरे?
हो, कृपया ATM ID सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेल.
ID म्हणजे माझ्याकडे एक जो आपला कार्डवरती जो नंबर आहे तो सांगू शकतो मी.
नाही, ATM ID हा ATM मशीनचा 6 अंकांचा नंबर असतो. तो तुम्हाला तुमच्या व्यवहार पावतीवर किंवा ATM मशीनवर मिळेल.
हाँ, एक मिनट.
कृपया तुमचा ATM ID सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेल. तुम्ही तो तुमच्या व्यवहार पावतीवर किंवा ATM मशीनवर पाहू शकता. ATM ID मिळाल्यावर ठीक आहे, तुम्ही दिलेली माहिती नोंदवली आहे. आता मी तुमची तक्रार नोंदवतो. तुमचा डॉकेट नंबर 89404 1 आहे. व्यवहाराची तारीख 22/02/2026 होती आणि तुम्ही UPI द्वारे. धन्यवाद. RBI नियमांनुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुमची तक्रार नोंदवली आहे आणि तुमचा डॉकेट नंबर 89404 1 आहे. आज याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
नाही, धन्यवाद. ठेवू शकतात आपण.
आज तुमची मदत करून बरं वाटलं. इंडिया एक ATM सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. स्वतः
कॉमेडी
घ्या.